चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पुण्यात मुसळधार पावसामुळे 13 जणांचा मृत्यू, शाळा महाविद्यालय बंद राहणार। मुसळधार पावसानंतर पूर आल्यानं 13 लोकांचा मृत्यू झाला। गुरुवारी पुण्यातील 5 तहसीलांमध्ये शाळा आणि महाविद्यालय बंद राहतील। पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे शहर, पुरंदर, बारामती, भोर आणि हवेली तहसील येथील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गुरुवारी सुट्टी जाहीर केली आहे। सहकारनगर भागात बुधवारी भिंत कोसळण्याच्या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला, तर राष्ट्रीय आपत्ती दलाला सिंहगड रोडजवळ कालव्याजवळील एका वाहनात गुरुवारी सकाळी आणखी एकाचा मृतदेह सापडला। 7 मृतांमध्ये एक मूल आहे। एनडीआरएफच्या 3 पथकांसह बारामतीतील 1 आणि शहर परिसरातील 2 तसंच इतर लोकसुद्धा शोध आणि बचाव अभियानासाठी जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहेत। बुधवारी भारतीय हवामान खात्यानं मुंबई आणि महाराष्ट्रातील जवळपासच्या भागात जोरदार गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला।